ओम सद्गुरुनाथाय नमः। भगवान रमण महर्षी म्हणतात, मी कोण आहे हे आपल्या मनाच्या सर्व शक्ती उपयोगात आणून समजून घ्या, म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटतील। मनाच्या सर्व शक्ती उपयोगात आणून कसे समजून घ्यायचे असा प्रश्न आहे। मन एव कारणम बंध मोक्ष यो हो असं म्हटलेलं आहे। मनाची शक्ती ही विलक्षण आहे। विलक्षण म्हणजे इतकी की औषधाची ही मात्रा शरीरावर लागू पडत नाही इतकी मनाची शक्ती जबरदस्त असते। आपल्याला आश्चर्य वाटेल, पण माझ्या माहितीमध्ये माझ्या नात्यातले एक सद्गृहस्थ आहेत, त्यांना मध्ये थोडं छातीत वगैरे दुखत होतं म्हणून ते डॉक्टरकडे ऍडमिट झाले। सगळी चिकित्सा झाल्यावर असं लक्षात आलं की त्यांना 2-3 दिवस झोप लागलेली नाहीये, म्हणून त्यांना असं वाटतंय की आपल्या छातीत वगैरे दुखतंय। म्हणून त्या डॉक्टरांनी असं सांगितलं की आपण तुम्हाला एक झोपेचं इंजेक्शन देऊ, तुम्हाला झोप लागली की तुम्हाला बरं वाटेल, काही काळजी नका करू। म्हणून त्यांना एक झोपेचं इंजेक्शन दिलं, पण त्यांच्या मनाने इतकी ठाम समजूत घेतलेली होती की आपल्या छातीत दुखतंय, आणि छातीत दुखतंय म्हणजे आता नक्की हार्टशी रिलेटेड काहीतरी एक मोठा आजार आपल्याला येणार। म्हणून त्यांना ते इंजेक्शन देऊन सुद्धा झोप लागेना। साधारण 10 वाजता हे इंजेक्शन दिलं, 11 वाजता डॉक्टरांच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे झोप लागायला हवी होती। 11:30 वाजता त्या सद्गृहस्थांनी सिस्टरला बोलावून सांगितलं, मला दुखतंय, तुम्ही डॉक्टरीणबाईंना बोलावून घ्या। डॉक्टरीणबाई आल्या, त्यांनी बघितलं तर हे टक्क जागे होते। त्यांचं जे काय कॅल्क्युलेशन होतं त्याप्रमाणे यांना झोप अजिबात आलेली नव्हती। त्यांनी पुढचा डोस इंजेक्शनचा त्यांना चढवला। त्या वरच तिथे दवाखान्यात राहिला असल्यामुळे ते इंजेक्शन देऊन त्या म्हणल्या, काका आता तुम्ही झोपा, तुम्हाला काही त्रास होणार नाही, आणि त्या वर गेल्या। त्या झोपल्या, 1:30 या सद्गृहस्थांनी परत बोलवलं, मला झोप लागत नाहीये, मला दुखतंय। त्या परत खाली आल्या, त्यांनी पुढचा अजून एक डोस त्यांना दिला। 3:30 त्यांनी परत बोलवलं, मला झोप लागत नाहीये, मला दुखतंय। त्यांनी त्याच्या पुढचा एक डोस दिला आणि पहाटे विचारलं, ते म्हणले मला नाही झोप लागली। पहा, औषध सुद्धा काम करत नाही हा एक भाग मी तुम्हाला सांगितला, जी मनाची ही निगेटिव्ह शक्ती आहे। आणि प्राध्यापक शिवाजीराव भोसले आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, त्यांना मध्ये पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता। तर त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या मनाला समजावत 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 त्या पॅरालिसिसवरही मात केली आणि ते परत पूर्ववत झाले। मनाची शक्ती ही अशी दोन्ही पद्धतीने तुम्हाला, ज्याला आंग्ल भाषेमध्ये काय होतं, विलासदादा मागे बसलेले कधीतरी आम्हाला म्हणतात की तुम्ही फार हायब्रिड बोलता, मध्येच इंग्रजी शब्द काय वापरता, खर तर मराठी बोलायला पाहिजे। पण डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह, विघातक आणि उपयोगी अशा दोन्ही शक्ती आहेत। कित्येक रुग्ण हे कॅन्सरवर थेरपी घेत असताना मानसिक हिलिंग करता सुद्धा प्रयत्नवान असतात, कारण मनाला जर उभारी दिली तर हे मन तुम्हाला या सर्व गोष्टींच्या पुढे घेऊन जाऊ शकतं। म्हणून मनाच्या सर्व शक्ती उपयोगात आणून, म्हणजे मनाला पॉझिटिव्ह थिंकिंगची जोड देऊन, ज्ञानेश्वर महाराजांनी हे खूप आधी ओळखलेलं होतं। आपण रमण महर्षींचा प्रश्न विचारलेला आहात म्हणून, अन्यथा ज्ञानेश्वर महाराजांची एक अतिशय गोड ओवी आहे, यया मनाचे एकनिके, आपल्या सगळ्यांची पाठ आहे, कारण ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्येच ती आलेली आहे. असं व्हायचं की स्वामीजींची प्रवचनं ऐकून ऐकून काही ओव्या पाठ झालेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या प्रवचनात तो दाखला आला की पहिलं चरण त्यांनी उद्धृत केल्याबरोबर मनातनं पुढची सगळी ओवी कम्प्लीट व्हायची. तसं यया मनाचे एकनिके आपण सगळ्यांनी पुढची कम्प्लीट केली असेल. जे देखील या गोडीची या ठाया सोके, म्हणोनी अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मनाची शक्ती ओळखून घ्या. रमण महर्षींच्या कित्येक, म्हणजे मला वाटतं काय 100, 200, 300, 400 वर्ष तरी आधी होऊन गेले असतील ज्ञानेश्वर महाराज. सर्व संतांनी या मनाची शक्ती ओळखलेली आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की हे मनच तुझा मित्र आहे आणि हे मनच तुझा शत्रू आहे. मन हे तुला तारून न्यायला समर्थ आहे, मन हे तुला बुडवण्यालाही समर्थ आहे. म्हणून ह्या मनाच्या सर्व शक्ती, म्हणजे त्याच्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी, या दोन्हीही आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्याला जशी सवय लावावी तशी सवय लागते. स्वामीजी म्हणत असत तुम्ही 4 रविवार त्याला सिनेमाला घेऊन जा, 5व्या रविवारी ते तुम्हाला जागेवर बसू देणार नाही. म्हणजे हा प्रयोग आपण करायचा नाही, कारण काही काही गोष्टी ते असे म्हणत असत की हे असं आहे आणि कंसात म्हणत असत आपण नाही म्हणायचं. पण ते उदाहरणा दाखल म्हणून देत असत की 4 रविवार तुम्ही हा प्रयोग मनावर करा, 5व्या रविवारी, आणि ते पूर्ण सांगत असत 5व्या रविवारी ते तुम्हाला घरात बसू देणार नाही. एका थिएटरला गेला हाऊसफुल, तिथनं दुसरं थिएटर, तिथे हाऊसफुल, तिसरं थिएटर, सगळीकडे फिरून कुठेच तिकीट नाही मिळालं तर अतिशय त्रस्त होऊन ते बसेल, किंवा कुठल्या तरी डंजन प्लेस मध्ये तुम्हाला काही बघायचं नसलं तरी बघायला घेऊन जाईल. यया मनाचे एकनिके, चांगली गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निक म्हणजे ह्या मनाची खरंच एक चांगली गोष्ट आहे. आपण चांगलीच गोष्ट बघू, आपण त्याच्याकरताच तर इथे येतो, वाईट गोष्टी नकोत बघायला आपण. यया मनाचे एकनिके, जे देखील या गोडीची या ठाया सोके. सवक्त, सवकण हा शब्द जे मांजर पाळतात किंवा ज्यांच्याकडे मांजर असतं आजूबाजूला, त्यांना तो बोका सोकावतो ही संकल्पना जास्त लवकर समजेल. तुम्ही दूध पाजायला लागलात की तो सोकावलाच म्हणून समजा. तो इकडून तिकडून कुठून तरी घरात प्रवेश करून तुमच्या पायात इकडे तिकडे लुडबुड करून ते दूध घेतल्याखेरीज जात नाही. तो जसा सोकावतो तसं हे मन, तुम्ही चांगली गोष्ट जर त्याला दिलीत तर त्यालाही सोकावत ही त्याची चांगली बाजू आहे. नाण्याची ही खरंच चांगली बाजू आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणून म्हणतात म्हणोनी अनुभव सुखची. स्वरूपाच्या आनंदाच्या प्रत्ययाचा अनुभव, सुखाचा अनुभव, निर्विषय सुखाचा अनुभव, कुठल्याही परिस्थितीवर अवलंबून नसलेलं, कुठल्याही कार्य कारण भावाखेरीज असलेलं असं हे आनंदाचं जे स्थान आहे, त्या आनंदाच्या स्थानाचा अनुभव देणं त्याला. सुरुवातीला निस्तरंगतेचा अनुभव देणं, म्हणजेच निर्विचारतेचा अनुभव देणं, क्षण मात्र, काही क्षण निर्विचारतेचे किंवा निर्विचारतेचे असे जर त्याला मिळाले आणि ते सुख आहे हे जेव्हा त्याला समजायला लागतं, तेव्हा मग ते त्याला सोकावायला लागतं. तिथे सुख होतं म्हणूनच ते आपण करत राहतो. खरं तर म्हणून अनुभव सुखची कौतुके मोठ्या कौतुकानी धाकधपटशेनी नाही, कारण ते वांड मुलासारखं आहे. तुम्ही जेवढं त्याला दाबाय, आता मला वाटतं परवापासनं 12वीच्या परीक्षा सुरू होतील, आता खूप उशीर झाला आपल्याला हे सांगायला, पण ज्यांची ज्यांची मुलं मुली असतील त्या सर्वांना केंद्रातर्फे आधीच सदिच्छा देतो. त्यांना जर दाबून बसवलं बस, आता 3 तास हलायचं नाही इथनं, तुम्ही तुमच्या कामाला निघून जाता. आणि त्याला असं प्रेशराइज करून तिथे डांबून ठेवल्यामुळे तो फिजिकली तिथे बसलेला दिसतो, मनाने तो केव्हाच त्या खोलीच्या बाहेर मित्रमैत्रिणींबरोबर जाऊन गप्पा गोष्टी करण्यात मशगूल झालेला असतो. म्हणून कौतुके काही काही आया मात्र खरंच माता म्हणू, आया हा अनेक वचन काय आहे माहित नाही मला, कोणी व्याकरणातला इथे जर असेल तर तो एखाद वेळेस म्हणायचा की हे असं नाही म्हणतायत, म्हणून माता. काही काही माता मात्र इतक्या कुशल असतात मुलांना वळवण्यामध्ये, त्या कौतुकानी त्यांना बसवू शकतात अभ्यासाला. त्याचा कल बघून वडिलांना हे नाही जमत, ताडकन तोडून बसायचं असेल तर बस, नाही तर नापास होजा, काय तुझं तू बघ. आणि मग हे रणकंदन बघून ती बिचारी मध्ये येते, दोघांच्या मध्ये बफर म्हणून उभी राहते, कौतुकानी यांनाही समजावते आणि त्यालाही समजावते, आणि तो खरंच बसतो अभ्यासाला. जे आपल्याला जमत नाही ते तिला सहज जमतं, म्हणून कौतुक आहे. ज्ञानेश्वर महाराज माऊली आहेत ना, आपण आता असा बसतो विचारच नाही यायला पाहिजे, झालं ते इतकं फिरवतं आपल्याला. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असू देत, थोडं बाहेर गेलं तर नियम परत घेऊन येईल त्याला, काही हरकत नाही, तूच केलायस ना नियम, काय हरकत आहे, त्या नियमाने ते परत येईल. असं कौतुकाने जर तिथे बसवलं, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायजे, त्याला दाखवत राहावा की अरे हा अनुभव बघ, बाहेरच्या विषयांनी विषय उपभोग संपल्यानंतर तृष्णा वाढते, भगभग वाढते, मन आणखीन विषण्ण होऊन जातं, त्याला आणखीन विषयांकरता म्हणून धावावंसं वाटतं. त्याच्यापेक्षा हे सुख जर प्राप्त झालं तर बघ ना किती शांत वाटतं. काही क्षणापुरतं आपण कुठे बसलेलो आहोत, आपण पुरुष आहोत का स्त्री आहोत, आपला बँक बॅलन्स काय आहे, आपलं मुलं बाळ कोण आहेत, हे सगळं त्या क्षणामध्ये, अर्थात ते जर स्वरूपाच्या ठिकाणी विरघळलेलं असेल तर तिथनं खाली आल्यावर हे लक्षात घ्यायचं. आपण लक्षात घेत नाही. सद्गुरु कृपेने त्यांच्या शक्तीने खरं तर ते मधाचं बोट आपल्याला लावून देतात, आपल्याला ते होतं पण आपण ते मान्य करत नाही. हे जर कळून येईल तर ते मन नक्की आपल्याला तिथे घेऊन जातं. आणि मग रमण महर्षी जे म्हणतात की सगळे प्रश्न सुटतील, म्हणजे काय होईल सगळे प्रश्न सुटतील, म्हणजे 12वीत चांगले मार्क मिळतील. मी कोण आहे शोध लावून घेतला म्हणून माझा मुलगा पहिल्या नंबरनी पास झाला, त्याचं त्याने अभ्यास करून पास व्हायचं. मी कोण आहे हा शोध मला लागला म्हणून त्याला काही फायदा नाही होणार, पण त्याचा जो रिझल्ट येईल तो कंपॅशनेटली मी ऍक्सेप्ट करू मात्र नक्की शकेन, माझी तगमग नाही होणार. सगळ्या फॅसिलिटीज दिल्या पण शेवटी दाखवलाच रंग चिरंजीवांनी मनातल्या मनात, कारण त्याच्यासमोर बोलायची शक्यता नाही ना. आता प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरेत, आता मित्र येतो त्याला काही बोलता येत नाही, आता त्याची ताकद चांगली आपल्यापेक्षा पुढे गेलेली आहे. त्यामुळे मनातल्या मनात ही जी तडफड आहे ही आपल्याकरता तरी नक्की शांत होऊन जाईल. संसाराकडे एका वेगळ्या डायमेन्शननी आपल्याला बघता येईल. एक त्रयस्थ होऊन आपल्याच परिस्थितीकडे जेव्हा आपण बघू तेव्हा त्याचा लेखाजोखा आपल्याला घेता येईल आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीने मार्ग देखील काढता येईल. एक वेगळ्या प्रकारचं स्वभाव सुलभ असं सोल्युशन आपल्याला मिळून जाईल. आणि त्याच्याकरता म्हणून रमण महर्षी म्हणत असावेत की तुमचे सगळे प्रश्न सुटतील. म्हणजे ज्या एका ओढाताणीने आपण सोडवायचा प्रयत्न करत होतो, थोडं परिस्थितीपासून वेगळं झाल्यानंतर, ज्याला बर्ड्स आय व्ह्यू असं आपल्याला म्हणता येईल, थोडं उंच गेल्यानंतर खालचं सगळं छोटं भासतं, त्याचं एवढं महत्व वाटत नाही. पूर्वी डबल डेकर होती पुण्यामध्ये थोडा काळ, पर्वतीवरनं जर बघितली तर काड्यापेटी एवढी वाटायची, पण तेच जर खाली दांडेकर पुलाच्या तिथे गेलं तर अरे बापरे केवढी आवाढव्य. तशीच स्थिती आपली संसारामध्ये होते. जर आपण स्वरूपाच्या उंचीवर पोचलो देहात असतानाच, तर देहाचे आणि तत्संबंधित लागलेले हे सगळे प्रश्न असे छोटे दिसतात आणि त्याच्यावर उत्तम रीतीने मार्ग देखील शोधता येतो. पण हेच जर आपण देहभावावर उतरलो खाली की मग ते डोंगरा एवढे दिसतात आणि आता कसं काय. या संसार सागरातून पलीकडे कसं जायचं असं मग वाटायला लागतं, मग दमछाक व्हायला लागते. म्हणून हे जे मन आहे हे मन ऊर्ध्वगामी करून चिदाकाशामध्ये त्याला क्षण क्षण त्याच्या स्वतःची विस्मरणाची अशी गोष्ट आपण घडवायला पाहिजे. जेव्हा आपल्याला हे क्षण क्षण विसरता येईल, मन नाही अशी स्थिती आपल्याला काही काळ रोज भोगता येईल, तेव्हा रमण महर्षी म्हणतात तसं मनाच्या शक्तीने खरं तर आपण बसणार आहोत. बघा, ह्या प्रत्येक गोष्टीला मनाचीच ताकद लागते. जर मनाची ताकद नसेल तर तुम्ही बसू देखील शकणार नाही. म्हणून सुरुवातीला मनाचीच ताकद लागेल तुम्ही ध्यानाला बसण्याकरता. ध्यानाला बसल्यानंतर तुमच्या मनाचाच निश्चय लागेल की आता जर विचार उमटला तर त्याच्या पाठीमागे मी धावणार नाही. आपल्याला स्वामीजी हे नेहमी समजावून सांगतात की तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि जर ऑफिसचा विचार आला किंवा काय कुठलाही जो ज्या ज्या कार्यक्षेत्रात आहे त्या कार्यक्षेत्रातला जर विचार उठला तर मनानेच मनाला समजायचं आहे की मी आत्ता ध्यानाला बसलेलो आहे, आत्ता मी ऑफिसमधलं काम करणार नाही, आणि तो सोडून द्यायचा विचार. ह्यालाही मनाची शक्ती लागते. आणि अशा पद्धतीने ही मनाची शक्ती वापरून 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 जेव्हा तुम्ही काही क्षण हे मनविरहित असे राहता, स्वामीजींची अत्यंत आवडीची अशी ओवी आहे, मन जेथ मुरे तेथ जे उरे ते कारे तू सेविसीना. अशा पद्धतीने मनालाच हाताला धरून चिदाकाशामध्ये त्या मनाला नेऊन शांत करून ठेवलं आणि ते मनपणा विसरलं स्वतःच की मग जे शिल्लक राहतं ते तू का अनुभवत नाहीस. हेच बहिणाबाई वेगळ्या पद्धतीने सांगतात, धरूनी आणीन करीन ध्यानस्थ मग होईल अंत इंद्रियांचा. मना तू तुझा तुला पारखी होऊन जाशील, बहिणी म्हणे मना यश घेता हित ना तरी पतित पावशील. बघ तुझं तू तुला काय करायचंय ते. वैधव्य आल्यानंतर बहिणाबाई ज्या ताकदीने उभ्या राहिल्या, मनाचीच ताकद होती पण ते असं कमावलेलं मन होत. उत्तम विचारांनी सुसंस्कारित केलेलं, भगवंताशी प्रतारणा न करणार आणि परिस्थितीच्या पुढे न झुकणार असं ते मन होत. त्याही मनाला त्या सांगतात की तुझं तू बघ काय करायचं ते. जर यश घेशील, ह्याच्यामध्ये यशस्वी होशील तर, अन्यथा तुझं पतन हे ठरलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण ही मनाची ताकद वापरायला शिकलो तर आपले सगळे प्रश्न सुटतील. आणि स्वामीजी त्याच्याकरताच आपल्याला वारंवार ह्याची आठवण करून देत आहेत. वारंवार मनानेच मनाला बाजूला करायचं. याला रामकृष्णांचा साधा सोपा दृष्टांत असा होता की काट्यानेच काटा काढायचा आणि दोन्ही काटे टाकून द्यायचे. रानात न जाताना बाभळीचाच काटा पायात मोडला, बरोबर काही दुसरं नव्हतं कसा काढायचा म्हणून तिथेच पडलेला दुसरा काटा घेतला, त्यांनी टोकरलं, तो काढून टाकला, बघितलं दाबून आता दुखत नाही म्हणून तोही काटा टाकून दिला आणि कडेने पुढे निघून गेला. तसं मनानेच मन मागे सारून, मने मन सारोनी मागे, विश्रांती जाहलिया आंगे, मगते योगी देहाचिया जोगे होतीची ना. बघा ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, मनानेच मन मागे सारून मग विश्रांती खरी जेव्हा प्राप्त होते तेव्हा परत देहभावावर तो येतच नाही, आणि देहभावावर आला नाही की सगळे प्रश्न सुटलेच म्हणून समजा. कारण सगळे प्रश्न मी माझ ह्यालाच बांधलेले आहेत. स्वामीजींच्या भाषेत सांगायचं तर मायसेल्फ माय वाईफ टू चिल्ड्रन, याच्या भोवतीच सगळे प्रश्न आहेत. आणि मग ते हळूच कंसात म्हणायचे दोन्ही मुलंच, बस याच्या भोवतीच, मग तिथनच पुढे सगळं सुरू होतं. खर तर हल्ली आता बदललाय थोडा विचार, दोन्ही मुली असल्या तर चांगल्या असं म्हणतात कारण त्या निघून जातात आणि जावई नंतर आपल्याला सांभाळतात. काय काय विचार करतो माणूस आपल्या संसाराबद्दल आणि त्यातनं बाहेर यायला बघतो, येतो की नाही हा प्रश्न आला हिदा आहे. पण हे आपलं उत्तर नाहीये. आपलं उत्तर आता हे आहे की ह्या सुसंस्कारित झालेल्या मनानेच आपल्या मनाला बाजूला सारून रोज नित्य नियमानी सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी, रोज अशा पद्धतीने जर केलं तर ही मनाची सगळी शक्ती एकवटून जेव्हा चिदाकाशामध्ये लीन होतो आणि तिथन हालत नाही, मन धैर्या होय वसवटा, तिथे मग ते अशा पद्धतीने धरलं जातं की तिथनं बाहेर काही फनगड्या निघतच नाहीत, काही ब्रांचेसच फुटत नाहीत, ते अतिशय एक तान होऊन चिदाकाशामध्ये विरघळून जात. ही स्थिती रोज अनुभवली पाहिजे, मग स्वाभाविकरित्या तो इतका नम्र होऊन जातो, भगवंताच्या हातातलं बाहुलं होऊन जातो. खेळविसी तैसा खेळेन साचार, मज अभिमान कस याचा, स्वरूपानंद म्हणतात. बोलविसी तैसे बोलेन वचन, सगळ्याच क्रिया मग त्या आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर होत आहेत आणि ते भगवंताचं आहे हे म्हटल्यानंतर सगळेच प्रश्न सुटतात. मग 36 वर्ष एका त्या 10x10 खोलीत बसून सुद्धा कुठलाच प्रश्न राहत नाही. अन्यथा 10-10 मजली घर असून काय छपरी पलंग म्हणायचं त्याला, उत्तम बेड असून त्याच्यावर तळमळत राहणारी मंडळी आहेच आहेत ना, हेच मनाचं गणित आहे. म्हणून अशा पद्धतीने आपलंच मन आपण त्याची ताकद वापरून जर कमावलं आणि त्याला चिदाकाशामध्ये रोज स्थिर व्हायला शिकवलं तर सगळे प्रश्न आपले सुटून जातील असं. कारण त्याच्यामध्येच मी कोण आहे याचा शोध लागतोच. हे आहेच भगवान रमण महर्षी म्हणतात, मी कोण आहे हे आपल्या मनाच्या सर्व शक्ती उपयोगात आणून समजून घ्या म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटतील. मनाच्या सर्व शक्ती उपयोगात आणून कसे समजून घ्यायचे अशा पद्धतीने जर आपण हे समजून घेतलं. मध्ये एके ठिकाणी बोलताना माझी खरं वेळ संपली आता, पण एका पाद्यपूजेच्या ठिकाणी बोलताना स्वामीजी असं बोलून गेले की सर्व शक्तीनिशी सर्व भावानिशी हे बोलायला सोपं आहे, पण सर्व भाव म्हणजे आपला पैशाच्या ठिकाणी असलेला भाव, आपला आपल्या नातलगांच्या ठिकाणी असणारा भाव, आपला आपल्या पत्नीच्या ठिकाणी असणारा भाव, आपला मुलाबाळांच्या ठिकाणी असणारा भाव, जिथे जिथे म्हणून आपण आपला हा भाव चिकटवून ठेवलेला आहे, हे सगळे तिथनं काढून एकत्रित जो भाव होईल किंवा त्या ठिकाणी जेवढ्या ताकदीनी लावलेला आहे त्या सगळ्या ठिकाणचा भाव जर लावला तर सर्व भावानिशी, तसं सर्व शक्तीनिशी म्हणजे हे मन जिथे जिथे जाऊन चिकटलेलं आहे तिथनं तिथनं त्याला काढून स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावलं तर मग स्वाभाविकरित्या मी कोण आहे याचा शोध लागतो आणि सगळे प्रश्न सुटतात असं वाटतं। तसं आपल्या सगळ्यांचं स्वामीजींच्या कृपेने होवो ही त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना। हरी। आज सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी हे अभंग सादर करतील।
नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी, आम्ही जाऊ निरंजनी। नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी, आम्ही जाऊ निरंजनी। सहजची आलो सहजची जातो, सहजची आलो सहजची जातो, राहुनी जनी विजनी, राहुनी जनी विजनी, आम्ही जाऊ निरंजनी, आम्ही जाऊ निरंजनी। नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी, नाही कुणाचा मी, नाही कुणाचा मी, माझे न कोणी नाही मोहमनी, नाही मोहमनी, आम्ही जाऊ निरंजनी, आम्ही जाऊ निरंजनी। नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी, अवधूत कृपे समरस झालो, अवधूत कृपे समरस झालो, अवधूत कृपे समरस झालो, दत्त निरंजनी, दत्त निरंजनी, आम्ही जाऊ निरंजनी, आम्ही जाऊ निरंजनी। नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी, आम्ही जाऊ निरंजनी।
जगात घडणारी प्रत्येक गोष्ट पूर्वनियोजित आहे का, हो की नाही? जर हो तर आपण कर्म करण्यात काय अर्थ आहे, जर नाही तर घडणाऱ्या काही गोष्टी पूर्वनियोजित का वाटतात असा प्रश्न आहे। पूर्वनियोजना ही एक वस्तु निश्चित आहे, याच्यात काही शंका नाही। पूर्वनियोजित अशी ही गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे आपलं कर्म ही देखील एक गोष्ट आहे। समजा तुम्ही उद्या प्रवास करणार आहात हे पूर्वनियोजित आहे, पण तुम्ही मुंबईला जायचं का सोलापूरला जायचं हे ठरवणं तुमच्या हातात आहे। तुमची आणि माझी भेट पूर्वनियोजित असेल, त्या भेटीचं काय करायचं पुढं हे ठरवणं मात्र आपल्या एकमेकांच्या हातात आहे। एक पाऊल हे ज्याला अतीत असं म्हणतात किंवा प्रारब्ध असं म्हणतात त्याचं निश्चित आहे, पण दुसरं पाऊल हे कर्माचं आहे। तुम्ही फक्त प्रारब्धाच्या पावलांनी चालू शकत नाही, त्याच्याबरोबर कर्माचं पाऊल हे टाकावंच लागतं। आणि कर्माचं पाऊल टाकल्यानंतर जो परिणाम येईल त्याला तुम्ही कर्मफळ म्हणा, सायंटिफिक दृष्टीने तुम्हाला जे मिळालं ते म्हणा किंवा प्रारब्ध नशीब म्हणा, काही त्याला नावं द्या। मी अशी एक गोष्ट ऐकली की इलेक्शनमध्ये ज्योतिषांचा मोठाच सुळसुळाट होतो। सुळसुळाट शब्द बरोबर नाही, त्यांच्याकडे लोक जातात खरं म्हणजे। आणि तू निश्चित निवडून येशील असं ज्याला सांगितलेलं होतं असा उमेदवार पडला आणि तावातावानी ज्योतिषाकडे गेला तुम्ही सांगितलं म्हणून, केवढे मोठे पैसे खर्च केले, कर्ज काढलं, तुम्ही निवडून यालच असं तुम्ही सांगितलं म्हणून कर्ज काढलं, आता आत्महत्येखेरीज पर्याय नाही, निवडूनही आलो नाही, कर्जही कसं फेडायचं हा प्रश्न निर्माण झाला, आता काही धडगत नाही, आता आत्महत्या करायला चाललो, तर म्हणाला थांबा पण आत्महत्या यशस्वी होईल की नाही एवढं तर पाहून जा। असं कर्मवादी आणि ज्योतिषी एकमेकांवर नेहमीच कुरघोडी करतच असत, पण आपलं जीवन दोन्हींचं मिळून निश्चित चाललेलं आहे। एवढंच नव्हे तर जे ज्योतिषी आहेत त्यांना असं माहीत आहे की एका पत्रिकेमध्ये 2-3 ग्रहांचा प्रभाव असतो, त्याच्यापैकी एका प्रभावाप्रमाणे वर्तन जर झालं तर तो कुठेतरी फायनान्स अकाउंट्स अशा क्षेत्रामध्ये खूप सर्वोच्च होतो। जर त्याच पत्रिकेत असलेल्या दुसऱ्या एखाद्या अशा ग्रहाच्या प्रभावाप्रमाणे तो जर चालला तर तो साहित्यिक देखील होतो, आणि तिसऱ्या कुठल्या तरी प्रभावाप्रमाणे चालला तर इंजिनियर वगैरे होतो। त्याची पूर्वनियोजना या तीन गोष्टींमध्ये होती, पण निवड त्यालाच करावी लागते। आपण काय करायचं आहे ते पाहून त्यालाच पुढे जावं लागतं। त्यामुळे जगात घडणारी प्रत्येक गोष्ट पूर्वनियोजित आहे का? एका मर्यादित अर्थाने पूर्वनियोजित आहे, पण ती पूर्वनियोजित आहे असं ठरवल्यामुळे तुमचा आणि माझा काही फायदा होणार नाही। कारण जर सगळंच पूर्वनियोजित असेल तर मग पुढचा प्रश्न अजून काय म्हणू भयंकर असं आहे की मग कर्मच कशाला करायचं। म्हणून मी सांगितलं की कर्म आणि प्रारब्ध या दोन पायांनी माणूस चालत असतो। आपल्या स्वतःच्या जीवनावर आपल्याला प्रयोग करवत नाही म्हणून तर असे प्रश्न विचारतो आपण। पण जो तितका प्राक्तनवादी आहे त्यांनी ज्योतिषांनी खुशाल सांगावं आणि त्यांनी इंजिनियर होऊन दाखवावं, अभ्यास न करता कर्म न करता डॉक्टर होऊन दाखवावं, कोणतीही डिग्री घेऊन दाखवावी, पैसे मिळवून दाखवावेत। तर दुसऱ्या बाजूला कर्मवादी असं म्हणतात. स्वतः वसिष्ठांनी रामचंद्रांना असं म्हटलं की ज्या कोणाचं आयुष्य 100 वर्ष नेमून दिलेलं आहे ज्योतिषशास्त्रानी, असा दीर्घायुषी माझ्या समोर आणा आणि त्याचा शिरच्छेद करवा. तो जर 100 वर्ष राहील तर मी मान्य करतो की ज्योतिषाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात. आपण कशात रमतोय? कर्म करण्यात काय अर्थ आहे? जेवणात काय अर्थ आहे असं नाही वाटलं? जेवण हे देखील कर्म आहे. त्यामुळं तसंही पाहायचं झालं तर त्या त्या वेळच्या प्रेरणेला मान देऊन आपण अहंकार रहिततेने, निरपेक्ष भावनेने, म्हणजे फलाशा फार मनात न धरता, फलाशेचा ध्यास न धरता, ध्यास धरायचा गोविंदाचा. फळ हे मिळणारच आहे, जसं मिळेल तसं मिळेल. वाट्याला आलेली प्राप्त कर्तव्य कर्म करणं एवढंच माणसाच्या हातात आहे, याच्यापेक्षा जास्त माणसाच्या हातात नाही. जगात घडणारी प्रत्येक गोष्ट पूर्वनियोजित आहे का? हो की नाही? जर हो तर आपण कर्म करण्यात काय अर्थ आहे? आपण कर्म केल्यामुळंच पूर्वनियोजितता आहे, नाहीतर पूर्वनियोजितता तुम्हाला इथं घेऊन येईल आणि तुम्ही इथं येऊन देखील तसेच राहाल. तुम्हाला ध्यानाचं कर्म करावंच लागेल, तुम्हाला उपासनेचं कर्म करावंच लागेल. नशीब देखील तुमचं दार ठोठावून पाहतं असं म्हणतात. बस दार उघडं करणं हे तुम्हालाच करावं लागतं. आणि जगात सर्वच असं, म्हणजे अगदी सूर्यनारायण देखील विनोबा असं म्हणतात की तुमच्या दारापाशी नम्रपणाने येऊन उभा राहतो. तुम्ही जर दार उघडलं तर मग आत येतो, दार बंद ठेवलं तर तसाच बाहेर तिष्ठत ताटकळत थांबून राहतो. वारा देखील तसाच करतो. तसंच हे कर्म जे आहे ते कर्म करून नशिबाला वाट करून देणं हे तुम्हाला करावंच लागतं. काहीच न करता जगात काहीच होणार नाही. त्यामुळं कर्म करण्यात काय अर्थ आहे, तसंही कर्म करण्यात काही अर्थ नाही हे जरी समजलेलं असलं तरी इंद्रिय कर्म करतच राहतात. इंद्रिय नुसती निरसतेने कर्म करत नाही तर आपल्या आपल्या इंद्रियांचा विषय असतो, असं असल्यामुळं मोठी प्रेरित होऊन कर्म करतात. त्यामुळं त्यांना काही ना काहीतरी तात्पुरतं का होईना सुख झाल्यासारखं देखील भासतं, होतं देखील. जर नाही तर घडणाऱ्या काही गोष्टी पूर्वनियोजित का वाटतात? घडणाऱ्या गोष्टी पूर्वनियोजित निश्चित वाटतात. जसं कोणाचं 60-70 वर्षाचं जीवन जगून झालेलं आहे त्याला असं निश्चित वाटतं की आपल्या जीवनाचा प्रवाह असाच जाणार होता. आपण त्या त्या वेळेला त्या त्या संधी करता चढफडलो, रडलो, कष्ट घेतले, कधी मिळाली कधी नाही मिळाली, पण जे एकूण जीवन आपल्या वाट्याला आलं तर ते जीवन असंच जाणार होतं आणि असं आपलं जीवन जाणं योग्य होतं. त्यावेळेला मात्र ते कळत नाही. तुम्ही 25 वर्षांचे असताना कळत नाही, 20 वर्षांचे असताना कळत नाही. 10वीतल्या मुलाला जर विचारलं काय करणार आहेस तर तो आईच्या तोंडाकडे पाहतो, वडिलांच्या तोंडाकडे पाहतो. त्याला कसं कळणार मी काय करणार आहे? फार थोड्या मंडळींना कळतं की मी हेच करणार आहे. त्यामुळं पूर्वनियोजित ज्या वाटतात तर ते एका तृप्त आणि यशस्वी जीवनाचं गमक म्हणून नंतर आपल्याला तशा भासतात देखील की अगदी जसं कोणी ठरवावं तसं माझं जीवन गेलं. बरं झालं मी या रस्त्याने गेलो नाही, या रस्त्याने गेलो असतो तर कुठल्या कुठं गेलो असतो, या बाजूने आलो ते बरं झालं असं नंतर त्याला वाटतं. आणि प्रत्येक वेळेला तुमच्यापाशी हा चॉईस असतो आणि कुठली तरी एकच गोष्ट तुम्हाला निवडायची असते. जर तरला पुष्कळ वाव आहे आणि आपलं जे जीवन झालं त्या जीवनाचं समर्थन आपण मग त्या तऱ्हेने करतच राहतो. जसं मी म्हणतो की बरं झालं मी ऑफिसर झालो नाही. बँकेत मी ऑफिसर झालो असतो आणि जर बदल्या स्वीकारल्या असत्या तर स्वामीजींचा सहवासच मिळाला नसता, मग हे जीवन माझ्या वाट्याला आलं नसतं. म्हणायला भरपूर वाव आहे. बरं झालं मी बीकॉम झाल्यावर नोकरी धरली. मी सीए करण्यासाठी देखील रजिस्ट्रेशन केलेलं होतं पण मी ते एक दोन महिन्यातच सोडून दिलं. बरं झालं एखाद वेळेला त्या सगळ्या एका रगाड्यामध्ये राम रगाड्यामध्ये तसा जर सापडलो असतो तर इतका परमार्थ करता आला नसता. पण असं लक्षात घ्या की एका बाजूच्या जीवनाचं जे यश आहे त्यापोटी हे तोंडात शब्द असतात की बरं झालं हे असंच होणार होतं. पण असंच होणार होतं हेही जगल्याशिवाय कळत नाही, त्यामुळे कर्म करावंच लागतं. कर्म जर नाही केलं तर याच्यातलं काहीच कळणार नाही. असं असल्यामुळं सगळंच पूर्वनियोजित आहे का? रामचंद्रांसारख्यांनी हे प्रश्न विचारले ते, त्यामुळे हे प्रश्न तसे बरोबर आहेत. हा कर्मा कर्माचं देखील असं आहे बघ की एक जर कर्म करायचं असेल तर तेच कर्म दहा लोक दहा प्रकृतीतून करतात. म्हणजे कर्म करण्यासाठी जे मन लागलेलं आहे ते दहा व्यक्तींचं वेगवेगळ्या तऱ्हेने लागतं. त्या कर्माच्या फळाची इच्छा आणि स्वप्न देखील प्रत्येकाची वेगवेगळी असतात. प्रत्येकाचं जे जीवन घडतं तर ते या पद्धतीने घडतं. त्याची बुद्धी त्याचे विकार हे प्रत्येकाचे वेगळे असतात. त्यामुळे स्थूलमानाने कर्म एवढंही म्हणून चालणार नाही मग तसं असेल तर. कारण कर्म हेही जर पूर्वनियोजित असेल तर करणारा कसा आहे याच्यावरही परत अवलंबून राहत असते. असं असल्यामुळं गहना कर्मणो गती असं जे भगवंतांनी म्हटलंय ते बरोबरच आहे. किम कर्म किम अकर्म इति कवयहा अपि अत्र मोहितहा असं म्हटलेलं आहे. आणि एखादी गोष्ट घडली तर काय झालं आणि न घडली तर काय झालं असतं असं म्हणताच येत नाही. मुल्ला नसरुद्दीनचं मी असं गोष्ट वाचली की मुल्ला नसरुद्दीन ची बायको मुल्लाला म्हणाली की दरवेळेला माझ्याशी तुम्ही अशा रीतीने वागता, माझ्याशी लग्न केलंच कशाला, तुमच्याशी लग्न न करता देखील मी राहिले असते तर मला बरं वाटलं असतं. तर मुल्ला म्हणाला की मला एका जगातल्या एका कुमारिकेला तरी धडा शिकवायचा होता. मी असं तुला सोडू शकत नव्हतो. कर्म करणं आणि त्या कर्माची फळं प्राप्त होणं प्रत्येकाच्या, आपण असं पाहतो की आपल्या आपल्या मुलांना आपण पहिलीमध्ये घातलं तर प्रत्येकाचा वेगळा रिझल्ट, ती दुसरीमध्ये गेली प्रत्येकाचा, दहावीत अजून वेगवेगळे झाले, बारावीत अजून वेगवेगळे झाले, सगळे एकाच कर्मामध्ये जुंपलेले होते. ती सगळी 80-90-100 पानांची पुस्तकं अभ्यास करून प्रत्येक जण कसा वेगवेगळ्या दिशेला गेला, त्यामुळे ते कर्म करत असताना देखील आपल्या आपल्या प्रेरणा आपली आपली बुद्धिमत्ता याप्रमाणे सगळं निश्चित होत असतं. तो आदि तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणती उच्चारू वाचेही तो. या ओवीत म्हटल्याप्रमाणे ध्यानाने ओंकार सिद्ध करून मग वाचेने त्याचा उच्चार करतात. तर प्रश्न असा आहे की ध्यानात किंवा ध्यानाने ओंकार कसा सिद्ध करायचा? ओंकार सिद्ध होतो ती उन्मनी अवस्था असते काय? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. 17व्या अध्यायामध्ये ओम तत्सत या ब्रह्मनामाचा विनियोग कसा करायचा याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केले तर त्या निरूपणामध्ये ही ओवी आलेली आहे. त्याच्यामध्ये कोणतंही कर्म करत असताना या ओम तत्सत हा हे जे ब्रह्मनाम आहे त्याची एक मध्यवर्ती कल्पना मी तुम्हाला प्रथम सांगतो. सेंट्रल आयडिया ज्याला म्हणू ओम तत्सत हे काय प्रकरण आहे. कारण कोणतंही कर्म झाल्यावर आपण म्हणतो ओम तत्सत, ब्रह्मार्पणमस्तु कृष्णार्पणमस्तु रामार्पण वस्तू अशा रीतीने मी कर्म केलं आणि अर्पण केलं. कर्म अर्पण ज्या ब्रह्मनामाने होतं तर ते होण्याची देखील एक रीत, त्याचा एक विनियोग भगवंतांनी सांगितला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर निरूपण केलं. त्याच्यामध्ये कोणतंही कर्म करत असताना कर्माला प्रारंभ करण्याच्या आधी आपलं स्वरूप जाणून घेणं अगत्याचं आहे असं भगवंतांनी सांगितलं. निर्गुण निराकार अक्षर परमात्मा आणि तुम्ही म्हणजे देहाला मी असं समजणारे तुम्ही, पण तुमच्याही आत जे शुद्ध तत्व आहे, जाणीव तत्व आहे, ते आणि निर्गुण परमात्मा हा मुळात एक आहे, पण आता या क्षणाला तुम्हाला त्याची जाणीव नाही. असा मनुष्य जेव्हा कर्मप्रवृत्त होतो तेव्हा ईश्वराचं स्मरण करतो. ईश्वराचं त्यांनी स्मरण करावं कर्मप्रवृत्त होण्याच्या प्रारंभी असं भगवंतांनी सांगितलं. ईश्वराचं जे स्मरण आहे ते ओम या शब्दांनी होतं. ओम हा सांधा समजलेला आहे. निर्गुण अक्षर परमात्मा आणि जगत याच्यामध्ये ओम हा शब्द आला. परमात्म्याचं पहिलं सगुण स्पष्ट रूप म्हणजे ओंकार, तो ध्वनी रूपानी कल्पा किंवा अक्षर रूपानी कल्पा, पण त्याचं पहिलं प्रगटीकरण ओमनी झालं अशी शास्त्रांचं म्हणणं आहे, श्रद्धा आहे, किंवा त्याला ज्ञान असं देखील म्हटलं जातं. हा जो ओम आहे, निर्गुण परमात्मा, ओम आणि जगत जर झालं असेल तर ओंकार हा सांधा आहे जगताचा आणि परमात्म्याचा, म्हणजे माझा, कर्म करणाऱ्या माझा आणि परमात्म्याचा सांधा जर कोणता असेल तर ओम आहे. इकडं मी आहे, तिकडं परमात्मा आहे, मध्ये ओंकार रूपी ईश्वर भाव आहे. ज्या न्यायानी निर्गुण परमात्मा प्रणवाद्वारे जगत झाला त्या न्यायानी जगत झालेला मी प्रणवाद्वारे परमात्म्याला जाणून घेऊ शकतो. म्हणून ही जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया ओंकारानी ध्यानामध्ये गोचर होणं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कर्माच्या प्रारंभी ध्यान करावं, दिवसातून सकाळी कर्म प्रारंभ होण्याच्या आधी ध्यान करावं आणि आत्मस्वरूपाचं प्रत्यय घ्यावा. प्रात स्मरामी हृदी संस्फुरद आत्मतत्व सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्ती मवैती नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम. हे ओंकारांनी समजतं. ओंकारांनी समजतं म्हणजे ओम हा ईश्वर आहे अथवा परमात्मा आहे या भावनेनी, तद जपस तदर्थ भावनम, जर त्या भावनेनी ओंकार उच्चारला तर ओम मध्ये सामर्थ्य असं आहे की तो तुम्हाला परमात्म्याकडे घेऊन जातो. याचा अर्थही असा की तुमचं मन विलीन होतं, मनाचं अमन होतं, तुम्ही तर्करहित होता, तुमच्या शरीरात ओमची स्पंदनं निर्माण होतात आणि ती स्पंदनं देखील तुम्हाला देहभाव विवर्जित करतात आणि ओमचं जे प्रगट स्वरूप आहे त्याच्या ऐवजी ओमचं जे प्रत्यक्ष स्वरूप आहे तो अक्षर परमात्मा, त्या परमात्म्याशी तुम्हाला एकरूपता घडवतात. म्हणून हा जो ओंकार आहे तो प्रथम ध्यानानी गोचर करावा असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. कर्म प्रारंभ होताना हे लक्षात यायला पाहिजे की परमात्मा जगत झालेला आहे, परमात्माच मी झालेलो आहे, परमात्म्यानीच जगताची सगळी कर्म निर्माण केलेली आहेत, परमात्म्यानीच मला निर्माण केलेला आहे, तत्वत माझी कर्म देखील परमात्म्यानीच नियंत्रित केलेली आहेत. मी माझी कर्म करत नसून परमात्म्याची कर्म करतो आहे. समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? कर्म तुमचीच आहेत पण परमात्म्याची आहेत. तत्वत परमात्म्याने निर्माण केलेल्या जगामध्ये तुम्ही एक होऊन कर्म करता आहात आणि जेव्हा तुम्ही ध्यानाने परमात्म्याची प्राप्ती करता, परमात्म्याचं स्मरण करता, त्याच्याशी एकरूपता साधता, तेव्हा त्या एकरूपतेमध्ये तुम्ही परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळं परमात्म्याचं सुख, परमात्म्याचा आनंद, परमात्म्याची शांती तुम्हाला प्राप्त होते. तो आदितव ओंकारू ध्याने करीती गोचरू. ध्यानानी नंतर तो वाचेनी उच्चारतात असं ते म्हणतात. आधी ध्यानानी त्याची प्रचिती घेतात आणि तो आणि मी हे एक समजल्यानंतर मग ओम असा शब्द उच्चारतात. पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो. अशा रीतीने ओम हे ब्रह्मनाम, ईश्वर नाम आणि मग तत् आणि सत् ही दोन जी नामं आहेत त्याचा विनियोग पुढे शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. 17व्या अध्यायामध्ये तत् ध्यानाने आपण परमात्मा हे समजलेला आणि ओंकाराने पवित्र झालेला असा देह घेऊन जेव्हा कर्म करायला सुरुवात करतो तेव्हा पवित्र अशी सृष्टी त्याच्या समोर असते. माझ्या समोर तुम्ही असता पण पवित्र असे तुम्ही असता. परमात्म्यानी पाठवलेले, परमात्म्यानी निर्माण केलेल्या जगतातले पवित्र असे तुम्ही. जर मी ध्यान केलं नाही तर मला तुम्ही पवित्र वाटणार नाही. मी तुमच्या प्रकृतीकडे पाहिन. म्हणून तत् या शब्दानी जगत परमात्म स्वरूप आहे असं प्रतीत होतं. अर्थात जगतामध्ये चाललेलं जे कर्म आहे ते कर्म देखील परमात्म स्वरूप आहे अशी प्रचिती तत् या शब्दानी अपेक्षित आहे. कर्म करणारा मी परमात्म स्वरूप आणि कर्म देखील परमात्म स्वरूप, परमात्म्यातूनच निष्पन्न झालेलं परमात्म स्वरूप. म्हणून परमात्म्याचं स्मरण, त्याच्याशी तदाकारता ती साधल्यानंतर कर्म देखील परमात्म स्वरूप आहे याची आठवण ठेवणं आणि मग नंतर सत् या शब्दानी कितीही ध्यानाच्या वेळेला एकरूपता साधली तरी इंद्रिय मनानी कर्म करत असताना, बुद्धीनी कर्म करत असताना तो ध्यानातली थेट प्रचिती विसरतो. असं असल्यामुळं कर्म करणारा देखील परमात्म स्वरूप आहे याची आठवण वेगळी परत कर्माच्या वेळेला ठेवावी लागते. म्हणून परमात्म प्राप्ती जे कर्म करायचे ते कर्म ईश्वराच्या राज्यात निर्माण झालेलं आहे ते तत् ईश्वर स्वरूप आहे आणि कर्म करणारा मी सत् देखील ईश्वर स्वरूप आहे अशा भावनेनी कर्म केलं म्हणजे ते सहज अर्पण झालं. हे जे ओम तत्सत ब्रह्मनाम आहे त्यांनी कर्म करून परमात्म्याला अर्पण करायची म्हणजे असं काही नाही की कर्म कोणती एक गाठोडी जशी असावीत. या आजच्या दिवसामध्ये मी 15 कर्म केलीत तर ती 15 कर्मांची गाठोडी कुठेतरी गाठोड्यात ती घातली, गाठ मारली आणि तुळशीबागेत गेलो आणि रामाच्या तिथे अर्पण केलं, असं गाठोडं करता येत नाही. प्रत्येक कर्म करत असताना सुरुवातीला कर्माच्या प्रारंभी ज्यांनी परमात्म्याचं स्मरण केलेलं आहे आणि त्याची प्रचिती घेतलेली आहे तो. मी बँकेत बॅलन्स काढतोय, तुम्ही पैसे काढायला आलात तेवढे तुमचे डेबिट टाकले आणि बॅलन्स काढतोय आणि मी माझं काम करतोय, हे कर्म परमात्म स्वरूप आहे या बोधाने मी करतो आहे आणि कर्म करणारा कर्ता मी आहे जो तो देहबुद्धीनी नसून मीही परमात्मा आहे या बोधानी करतो आहे. ते आपोआपच शून्य होऊन गेलं, ते आपोआपच अर्पण झालं. ते अर्पण करण्यासाठी आणि काही युक्ती नको, हीच युक्ती आहे. कर्म उचलून अर्पण करता येत नाही तर या भावानी कर्म केलेलं नाही असं होऊन जातं. जणू काही कर्म झाली नाहीत इतका तो वेगळा राहतो परमात्म्यासारखा. असा हा ओम तत्सत भाव आहे, त्याची ही मध्यवर्ती कल्पना आणि त्याच्यातल्या एका ओवीवर विचारलेला हा प्रश्न आहे. तो आदितव ओंकारू ध्याने करी ती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो. मग वाचेनी उच्चार आणतो ओमचा आणि उठतो आणि कर्म करायला लागतो. पण कर्म करायला लागतो तेव्हा जी सृष्टी त्याच्या समोर येऊन उभी राहते ती सृष्टी देखील परमात्म्याची आहे अशा बुद्धीनी, अशा भावनेनी सृष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. आणि अशी भावना ठेवली तरी देह मन बुद्धी कर्म करत असताना ध्यानात गोचर झालेलं परमात्म्याचं स्वरूप कर्म करताना विसरलं जातं. आपण देहबुद्धीवर येतो, मनावर, विकारांवर असे येतो. त्यामुळं मीही परमात्म स्वरूप आहे अशी आठवण ठेवून कर्म करावं लागतं. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितल्यावर आनंद होईल, ती म्हणजे ओम हे जे ब्रह्मनाम आहे ते म्हणजे आपल्या अनुग्रहाच्या मंत्रांपैकी गमा गमस्यम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम आहे. मग तत् हा जो शब्द आहे, तत् म्हणजे ते कर्म जगत, पश्यामी ते रूपम जनांतरस्थम ही ती गोष्ट आहे, आणि मीही परमात्म स्वरूप आहे याची आठवण ठेवावी जी लागते सत् या शब्दानी, त्याचा विनियोग आहे तो म्हणजे हंस हंस इति यो ब्रूयात हंसो नाम सदाशिवा असं आहे. या तीन गोष्टी मिळूनच परमार्थ पूर्ण होतो. ध्यान ही एवढी एकच आपली ही साधना नाही असं समजू नका. हे 17व्या अध्यायातलंच आहे, हे तुम्हालाही सांगितलेलं आहे, अनुग्रहाच्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्याशिवाय साधना पूर्णच होत नाही. तुम्ही कितीही ध्यानाला बसा आणि व्यवहार करताना असा परमात्मा भाव विसरून व्यवहार करा, तुम्हाला परमार्थ साधणारच नाही. तुम्हाला पश्यामी ते रूपम जनांतरस्थम जमवावंच लागेल, आणि हे जमवायचा प्रयत्न करणारा जो आहे तो त्यांनी वारंवार तोच मी आहे याचं स्मरणही ठेवावंच लागेल, तेव्हाच तुमचा परमार्थ यशस्वी होईल. नाहीतर परमार्थ यशस्वी होणार नाही. आपल्या मध्यवर्ती कल्पनाही त्याच बसवलेल्या आहेत. ओम तत्सत इथं भगवद्गीतेचा उपदेश संपला. 17व्या अध्यायामध्ये फार फार मोठ्या मोक्याच्या ठिकाणी हा शब्द आला. तुम्हाला जर आठवत असेल तर हा ओम तत्सत नामस्मरण भक्तीवर निरूपण करत असताना ओम तत्सत हे ब्रह्मनाम त्याचा इतिहास कसा आला हे सांगताना मी सगळी भगवद्गीता सांगितली. पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत हे जे गीता दर्शन प्रवचन झालं, नाहीतर त्याच्याशिवाय तुम्हाला ओम म्हणजे कसं भगवंतांनी परमात्म्याचं स्वरूप सांगितले हे सांगण्यासाठी दुसरा अध्याय सांगणं गरजेचं होतं, पाचवा अध्याय सांगणं गरजेचं होतं, सहावा अध्याय सांगणं गरजेचं होतं ध्यानाचा, आठवा अध्याय सांगणं ध्यानाकरता गरजेचं होतं. सगळी भगवद्गीता सांगितली गेली, याच्यामध्ये सगळी भगवद्गीता बसते, सगळे उपदेश बसतात. आपल्या संप्रदायापुरतं बोलायचं झालं तरी देखील परिपूर्ण साधना आपल्या संप्रदायात असलेली याच शब्दांशी निगडित आहे. असा खरं म्हणजे त्याच्यातला एक ध्यानाच्या बाबत विचारलेला प्रश्न होता. पण ध्यानात किंवा ध्यानाने ओंकार कसा सिद्ध करायचा, ध्यानाने परमात्म्याची अनुभूती जेव्हा येईल तेव्हा ओंकार सिद्ध होतो. आणि उन्मनी अवस्था म्हणजे तेच का असं विचारले ते अगदीच बरोबर आहे. उन्मनी अवस्था म्हणजे तेच आहे. ध्यानामध्ये ओंकार हा शब्दाशिवाय असणारा, सुरुवातीला काही काळ आणि मग ते शब्द सांडूनी बैसला तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला याची कारणे, या तऱ्हेनी त्याची पूर्णपणाने प्रतीती म्हणजे ओंकार सिद्ध झाला म्हणा किंवा आत्मदर्शन झालं म्हणा ते एकच आहे असा याही प्रश्नाच्या अंगानी ध्यानात ओंकार कसा सिद्ध करायचा, ओंकार सिद्ध होतो ती उन्मनी अवस्था असते काय, याची उत्तर या उत्तराच्या अंतर्गत खरं म्हणजे येऊनच गेली. हरिओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक निवेदन आहे ते मी प्रथम करतो आणि मग बाकीची निवेदन होतील. आपली जी रविवारची सकाळची प्रवचन इथं होतात अध्यात्म मंगलधाम मध्ये, तर असा एक विषय होता की ही प्रवचन इथली जागा आता त्या प्रवचनाला पुढे नाशी झालेली आहे. हा हॉल गच्च भरून, वरचा हॉल गच्च भरून, सगळे जिने भरून ग्रंथ विक्रीच्या तिथे देखील लोक उभे राहून ऐकत असतात. हे असंच जर चालू ठेवलं तर दोन गोष्टी संभवतात. एक म्हणजे अजून अजून ऐकण्याची व्यवस्था करायला लागेल. स्वामीजींच्या अगदी शेवटच्या काळी असं झालं की या रस्त्यावर देखील 50 लोक उभे असायचे, हे सगळं भरून जायचं. तर ती स्थिती एक वर्षभरात कदाचित येईल, पण इथं आपली जी मर्यादा आहे माईक लावणं आणि हे, नंतर नंतरच्या काळात ती निर्माण जास्त झाली. दुसरी अशी की गेल्यानंतर नीट ऐकू येत नाही, रहदारीचा आवाज आहे, अशा यांनी मग काही मंडळी यायचंच टाळतात की उशीर झाला तर मग फार एकाग्रता होत नाही, येऊ शकत नाही असं त्यांना वाटायला लागतं.